His Holiness Radhanath Swami Maharaj padhare hain. Shri Radhanath Swami Maharaj, His Divine Grace A.C. Bhakti Vedanta Swami Prabhupada ke varishth shishyon mein se ek hain aur anek varshon se Shri Prabhupada ke ISKCON sanstha mein seva kar rahe hain. Inka janm America mein hua, Chicago mein, aur शुरू से ही इनके अंदर भगवत भावना के संस्कार रहे. 19 वर्ष की उम्र में सब प्रकार के सुख सुविधाओं को छोड़कर, एक उन्नत देश को छोड़कर तो भगवान की खोज में निकल पड़ी. उन्होंने विश्व के अनेक भाग में भ्रमण किया और अनेक धर्मों का अध्ययन किया. तो भारतवर्ष में आए, यहाँ पर भी वो अनेक हिमालय में और अनेक स्थानों में इन्होंने तपस्या की और बाद में बम्बई में मार्च 1971 में वे हिज डिवाइन ग्रेस एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद से मिले और तब से वे उनके सेवा में लगे हुए हैं. पूरे विश्व भर में महाराज जी विख्यात हैं अपने सुंदर प्रवचन और कीर्तन के लिए और भक्तों में प्रेममय संबंध के लिए. विशेष करके पहले इन्होंने न्यू वृंदावन अमेरिका में बहुत वर्ष सेवा की और बाद में बम्बई में श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर चौपाटी में इन्होंने वहीं की नींव वहीं उन्होंने ही डाली और आज इनके मार्गदर्शन में कई भक्त सब जगह पर हरिनाम प्रचार कर रहे हैं. एक साधु का सच्चा परिचय उनके वचनों से ही होता है. तो मैं आप सब को आग्रह करूँगा आप ध्यानपूर्वक उनके मुख से हरि कथामृत का पान करें. आइए हम सब मिलकर महाराज जी का कोल्हापुर में स्वागत करें तीन बार हरि बोल बोल के.
ओम अज्ञानमिदंडस्य ज्ञानाञ्जनशलाखाया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदां मह्यं ददाति श्वापदन्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवंश्च श्रीरूपां सागरचाद्धां सहगना रघुनाथान्वितं ठं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितम् कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगना ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिका कांता राधा कांता नमोस्तते. सप्त कंचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. वंशकल्पतरूभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां भावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरि 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 राम 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 हरि हरि.
हरे कृष्णा. सर्वांना एक सूचना आहे, जर मोबाईल्स तुमचे ऑन असतील एकतरी ऑफ करा किंवा सायलंट मोडवर ठेवा.
Last time somebody announced it, his mobile went off.
मागच्या वेळी हीच अनाउन्समेंट केली होती तेव्हा माझा मोबाईल वाजला होता.
Not Vrindavan Ananda, but another announcer.
Vrindavan Ananda नाही पण दुसऱ्याने कोणतरी अनाउन्समेंट केली होती तेव्हा.
I am very much honored and grateful to be here with all of you in the holy city of Kolhapur.
या कोल्हापूरच्या पवित्र नगरीमध्ये आपल्या समवेत मी अतिशय सन्मानित झालेलो आहे आणि मी अतिशय कृतज्ञ आहे.
Known throughout India and by devotees all over the world as the home of Mahalakshmi.
संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभरात महालक्ष्मीचंच घर आहे.
Over the centuries, millions upon millions of people have come here to seek the blessings of Lakshmi Devi.
Shatkano shatke hazaro lakho log ya pavitra nagri madhe aalele ahet mahalakshmi che aashirvad prapt karnyasathi.
Why is that?
Asa ka ahe?
The Brahma Sutra tells Anandamayo Bhyashat, that every living being is seeking pleasure.
Brahma Sutra sangtat ki pratyek jeev jo ahe to swabhavta ananda chi ichcha karnar ahe.
Lakshmi is the goddess of fortune.
Lakshmi hi bhagya devta ahe.
Pleasure comes through good fortune.
Changlya bhagyamule आनंद प्राप्त होऊ शकतो.
By the gifts that Lakshmi Devi bestows upon the world.
ज्या भेटवस्तू लक्ष्मी देवी सर्व जगाला प्रदान करतात.
The origin of this pleasure seeking nature that we all have is in God himself, Bhagavan.
आनंदी बनण्याची जी आपली मूळ प्रवृत्ती आहे तिचा उगम हा भगवंतांमध्ये आहे.
Even Lord Vishnu left Vaikuntha to come to Kolhapur to seek the blessings of Lakshmi.
Vishnu ne dekhil Vaikuntha cha tyag kela ani te Kolhapurat aale Lakshmi kadun aashirvad prapt karnyasathi bhagya prapt karnyasathi.
Actually he was seeking Lakshmi. He first went to Tirupati and Tirumala.
Tena Lakshmi chi ichcha hoti Lakshmi la prapt karnyachi te pahilanda Tirumala Tirupati ya thikani gele,
where he was performing tapasya to have the darshan of Mahalakshmi.
Jite te tapasya kart hote Lakshmi cha darshan prapt karnyasathi.
The Lord is pleasure seeking also, and because he is pleasure seeking, we as his parts and parcels are by nature seeking pleasure.
Bhagavanta dekhil anandachi ichcha karnare ahet ani apan sarva tyanche ansh asliamule aplyala dekhil anand prapt karnyachi ichcha aste.
But what is it that what is the pleasure that Lord Srinivas was seeking?
Srinivas he kontya anandachi apeksha karat hote?
The pleasure of Lakshmi's love, her bhakti.
Lakshmi cha prema sati bhakti.
A few days back we celebrated Ram Navami.
Kai divsan purvi ami Ram Navami utsav sajra kela.
Ravana was also seeking the pleasure of Lakshmi in the form of Sita.
रावण देखील लक्ष्मी जी सीतेच्या रूपात आहे तिचा आनंद किंवा भोग करण्याचा प्रयत्न करत होता.
But he did not want her bhakti. He wanted the material blessings that she gives.
पण त्याला भक्ती
नको होती पण भौतिक इंद्रिय तृप्ती हवी होती.
And when Sita was stolen away by Ravana, Ram himself was seeking everywhere through the forest. He walked all the way from Panchavati Nasik down to Kishkindha Kshetra in South India, seeking the pleasure of Lakshmi or Sita's love.
Ani Ram dekhil Sitecha Mahalakshmi cha prem prapt karnyasathi ichcha karat hote. Apan pahila ki kasha prakare Ram parna panchavati pasun te kase Sitela shodat shodat Kishkindha paryant tyani pravas kela.
There he met Sugriva, Angada, Jambavan, Hanuman.
Tite te Sugriv, Jambavan, Hanuman ityadina bhetle.
They all vowed to dedicate their lives to helping Ram find Sita.
Tyavi te sarvani pratijna keli ki te sarvajan Ramala madat kartil Sitecha shodh ghenyasathi.
The Vanaras were dispatched in the four directions.
Vanar je hote te chari dishanna te vikhurle gele.
But Lord Ramchandra, he understood that Hanuman ji's desire was the deepest to serve him.
Parantu Prabhu Shri Ramchandra ni janla ki Hanumantanchi ji ichcha hoti seva karnyachi ti khupach khol ashi hoti.
So he had the greatest faith in Hanuman.
Tyancha Hanumantanvar purna vishwas hota.
It was to Shri Hanuman ji that Lord Ram gave his own ring.
Ramani swatah chi angthi ji ahe ti Hanumantana dili.
When you find my beloved Sita, you show her this ring, she will know that you are my messenger.
Hi angthi tu jeva majya priya Sitela deshil tyavi tila samjel ki tu majha sandesh vahak ahes, maja sevak ahes.
Those monkey soldiers, they searched everywhere for Sita.
Ane je vanar sainik hote tyani sarva dishanna Sitecha shodh ghetla.
Even at times suffering from hunger and thirst, practically at the verge of death, but they never gave up their search.
Te tahane na व्याकुल झाले होते, भुकेनं व्याकुल झाले होते, अगदी मरायच्या घाईला आले होते, पण त्यांनी आपली सेवा सोडली नाही.
Yes, throughout history so many people are searching for Lakshmi.
होय, आपण इतिहासामध्ये पाहतो की सर्वच लोक लक्ष्मीच्या शोधामध्ये आहेत.
But everyone is searching in different ways.
पण प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने लक्ष्मीला शोधत आहे.
The monkey soldiers headed by Hanumanji, they were searching for Lakshmi to bring her pleasures back to be enjoyed by Ram, the pleasure of her love.
सर्व वानर सैनिक जे हनुमंताच्या अधिपत्याखाली होते त्यांनी देखील लक्ष्मीला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पण रामांच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या उपभोगासाठी आनंदासाठी.
एंड व्हेन दे फाउंड हर इन श्रीलंका दे वर विलिंग टू फाइट फॉर हर टू ब्रिंग हर बॅक टू राम.
जेव्हा त्यांना समजलं की सीता लंकेमध्ये आहे त्यावेळी त्यांनी तिला पुन्हा रामाच्या ताब्यात देण्यासाठी युद्ध केलं स्वतः.
एंड द एंटायर राक्षसा डायनेस्टी ऑफ श्रीलंका दे वर विलिंग टू फाइट एंड गिव देअर लाइव्स टू हेल्प रावणा एन्जॉय Sita himself.
Ani je sage rakshas hote tyanni ravanala anand milava Sitecha yasathi te ravanasathi yuddha karayla tayar zale hote.
All the fortunes of this world are the energy of Lakshmi.
Ya jagatil sarva je bhagya ahet ti Lakshmi chi shakti ahe.
How much people are fighting. All wars are being fought over the energy of Lakshmi in the form of land, in the form of wealth.
Bhagyasathi lok kiti jhagadtat, yuddha kartat, zameen, paisa, anek vivid rupamadhe Lakshmi ahe tila prapt karnyasathi.
All over the world, brothers, friends. It's very common. They become enemies seeking wealth, fighting over wealth.
अनेक ठिकाणी आपण पाहतो की सख्खे भाऊ मित्र देखील संपत्ती प्राप्त करण्यासाठी पैसा प्राप्त करण्यासाठी एकमेकांचे शत्रू कट्टर शत्रू बनतात.
As Kali Yuga progresses, when a father works so hard to leave something for his children,
जसं कलियुग जो आहे त्याचा प्रभाव वाढत चाललेला आहे. आपण पाहतो की वडील आयुष्यभर परिश्रम करतात आपल्या मुलांना काहीतरी देण्यासाठी.
After he dies, worldwide, it's more common that the brothers or the sisters fight and become enemies over the property of the father.
आणि त्यावेळी ज्यावेळी अशा पित्याचा मृत्यू होतो त्यानंतर असं दिसून येतं की बऱ्याचदा भाऊ आणि बहिणी त्या पैशासाठी एकमेकांप्रती शत्रू बनतात.
Rather than share it and be happy as per the plan of the father.
वडिलांची जशी योजना होती त्यानुसार आनंदाचं आदान प्रदान करण्यापेक्षा.
Lord Ramchandra set a very nice example in this way.
प्रभू श्री रामचंद्रांनी या ठिकाणी खूप आदर्शाचं उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे.
भरत and राम आर ब्रदर्स.
भरत आणि राम हे भाऊ होते.
Ram was exiled for 14 years because Kaikeyi wanted her son Bharat to have the throne of the kingdom of the world.
Ramala 14 varsh vanvasat pathavnyat alo karan Kaikeyi chi ichcha hoti ki sampurna jagacha je rajya sinhasan ahe te majya putrala Bharatala prapt vhavo.
On the bank of Mandakini Ganga at the Kamagiri mountain in the holy land of Chitrakoot, there was a fight between brothers.
Ani Mandakini Gangecha kinari Kamagiri parvatavar Chitrakoot parvatajava don bhavanmade yuddha jhalo.
What a wonderful fight that was.
Pane yuddha kiti sundar hoto.
Bharat was fighting Ram. You take the throne and all the wealth of the world and I will come to the forest and wear tree bark and matted hair for 14 years.
Bharat Ramashi bhandat hota to mhanat hota ki tumhi rajya sinhasan je ahe tyacha swikar kara ani mi matra jangla madhe rahin valkala dharan karen jata vadun ek sanyasta jivan mi jagen.
Ram fought back.
पण रामाने देखील प्रत्युत्तर दिलं भांडणाद्वारे.
He said, no, you sit on the throne of our father that our father left us and take all the wealth of the world and I will remain in the forest wearing tree bark and matted hair for 14 years.
पण राम भरताला म्हणाले की जे राज्य आपले वडील सोडून गेले आहेत त्या राज्याच्या राजसिंहासनावर तू विराजमान हो आणि मी जंगलामध्ये वल्कल धारण करेन आणि 14 वर्ष मी वनवासात जटा वाढवून जटा धारण करून मी माझं जीवन जगेन.
What a wonderful fight.
किती सुंदर भांडण आहे.
Bharat would not give up.
भरतानं प्रयत्न सोडला नाही.
I have already brought with Vashishtha Muni and the rishis the consecrated water from all, the sacred waters from all the holy places to consecrate you as the king.
Bharat manala ki mi Vasishtha munin ani itar je mahan rushi ahet tyancha margdarshanakhali anek pavitra tirtha jal ghevun alelo ahe tumcha rajya abhishek karnyasathi.
See, the sages, the rishis, the brahmins, all the armies, our mothers and all the citizens of Ayodhya want you to sit on the throne. I will stay here in the forest for 14 years.
सर्व महान ऋषी आहेत, साधुगण आहेत, त्यानंतर सर्व सैनिक आहेत, प्रजाजन जे आहेत त्या सर्वांची इच्छा आहे की तुम्हीच राजा म्हणून विराजमान व्हावं आणि मी जंगलात राहावं.
Sri Ramchandra replied that the honor of our father must be protected. Therefore, I will stay here for 14 years. And Bharat, it is your duty. You must be coronated as the king and remain in Ayodhya.
Shri Ram Bharatala Manale, ki aplya vadilancha sanman rakhnyasathi, sanmanacha rakshan karnyasathi, tu rajyavar raja mhanun virajman jhala pahijes, ani mi matra 14 varsha vanvasat rahin.
I would like to ask you, how many times is there that type of fight over the property of the departed father?
मला तुम्हाला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे की असं किती वेळा आपण पाहिलं आहे की जी संपत्ती आहे किंवा जी संपत्ती आहे त्याच्यामुळे त्या संपत्तीसाठी अशा प्रकारची भांडणं तुम्ही पाहिलेले आहेत.
If it wasn't Ram and Bharat, they would have gone to court.
जर ते राम आणि भरत नसते तर निश्चितच ते कोर्टमध्ये गेले असते.
And because it's India, from the time of Treta Yuga, they'd probably still be fighting in the court.
आणि कारण भारत आहे तर त्रेता युगापासून आतापर्यंत त्यांच्यामध्ये कोर्ट केस चालूच राहिली असती. भारतामध्ये निकाल लागत नाहीत.
But there was ultimately Bharat surrendered.
आणि सरते शेवटी काय झालं? भरत शरणागत झाला.
But how did he surrender?
पण कशा प्रकारे तो शरणागत झाला?
He gave Ram wooden sandals.
त्यांनी रामाच्या पादुका ज्या आहेत त्या स्वीकारल्या.
Pleaded to Sri Ramchandra, please just one time step on these chapels.
हां, त्यांनी पादुका दिल्या रामाला आणि विनंती केली की कृपया एकदा तुम्ही या पादुका परिधान करा.
And he took those padukas and placed them on the throne.
आणि त्यांनी त्या पादुका घेतल्या आणि सिंहासनावर ठेवल्या.
And worship them as king.
आणि त्यांना राजा समान त्याची पूजा केली.
But he performed all the responsibilities of a king.
पण त्याचवेळी त्यांनी सर्व एक राजा या नात्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या.
But lived not in the city of Ayodhya, but outside in Nandigram, where he wore for 14 years matted hair and tree bark and only ate the roots and fruits of the forest.
पण ते राज्यामध्ये न राहता नंदीग्राम या ठिकाणी राहिले आणि त्यांनी खूप कठोर अशी तपस्या केली. अतिशय हां, त्यांनी कंदमुळे वगैरे खाऊन आपलं जीवन व्यतीत केलं.
That seat, that throne is the energy of Lakshmi.
ते सिंहासन म्हणजे लक्ष्मी देवी जी आहे तिची शक्ती आहे.
Just see. So yes, people come by the millions over the centuries to have their darshan and offer their prayers to Mahalakshmi.
Shatkano shatke lok Mahalakshmi cha darshanasathi yetat kahi tari ichcha gheun.
What we should, even Sri Chaitanya Mahaprabhu came here.
Chaitanya Mahaprabhu dekhil ithe aale
and offered kirtan and prayers.
या ठिकाणी त्यांनी प्रार्थना आणि प्रार्थना केल्या आणि संकीर्तन केलं.
But what we should understand is Lakshmi Devi, her real wealth is bhakti.
आपण काय समजू शकतो यातून की लक्ष्मी देवी जी आहे तिच्याकडे खरी संपत्ती आहे ती म्हणजे भक्ती.
The Lord begs for her bhakti.
भगवंत देखील त्या भक्तीसाठी भीक मागतात.
And since time immemorial, great personalities have begged for bhakti.
अनंत काळापासून जे महान लोक आहेत, महान भक्त आहेत, त्यांनी देखील या संपत्तीसाठी भीक मागितलेली आहे.
Without it, there can be no satisfaction of the soul.
आणि याशिवाय आत्म्याला खरी संतुष्टी प्राप्त होणं शक्य नाही.
For the material fortune that she provides in this world through her expansion of Durga in the form of land, property, money, fame, power.
भौतिक स्तरावर लक्ष्मी देवी दुर्गेच्या रूपात जमीन, पैसा, संपत्ती इत्यादी इत्यादी भाग्य प्रदान करते.
It is source of misery.
पण या सर्व गोष्टी दुःखांचे स्रोत आहेत.
येही संस्पर्शचा भोग दुःख जोनाय एव ते अत्यंत वांत कौंतेय नाथे शुरमते बुद्धा. कृष्ण टेल्स इन गीता. An intelligent person does not take pleasure in the sources of misery which is born of the contact of the senses and their objects.
या श्लोकामध्ये श्री कृष्ण गीतेत सांगतात की इंद्रियांच्या जाणीवेपासून उत्पन्न होणारं सुख जे आहे तेच दुःखाचं कारण आहे आणि बुद्धिमान व्यक्ती अशा तुच्छ सुखामध्ये कधी रममान होत नाही.
Because they have a beginning and end.
कारण अशा सुखांना सुरुवात असते आणि अंत देखील असतो.
Why not seek that which is eternal?
अशा गोष्टीची अपेक्षा का करू नये जी गोष्ट शाश्वत आहे.
Why not seek that which gives pleasure to the heart and to the soul?
अशा गोष्टीची अपेक्षा का करू नये जी गोष्ट आपल्या हृदयाला पूर्ण संतुष्टी आणि आनंद प्रदान करू शकेल.
And it is the Lord's pleasure potency that gives us that love, that bhakti that we are longing for.
आणि भगवंतांची लाधिनी शक्ती जी आहे ती आपल्याला भक्ती जिची आपल्याला अपेक्षा आहे अशी भक्ती ती आपल्याला प्रदान करते.
In Vrindavan, everyone is begging and praying to Shri Radharani to give us her blessing.
वृंदावनामध्ये सर्व भक्त श्रीमती राधाराणी यांच्या चरणाशी प्रार्थना करतात, भीक मागतात की आम्हाला कृपया भक्ती प्रदान करा.
And what is that blessing?
हे आशीर्वाद कुठले आहेत?
The blessing of devotional service, of love.
प्रेमाची प्रेममय जी भक्तिमय सेवा आहे तिचे आशीर्वाद.
लव्ह मीन्स टू सर्व्ह.
प्रेम म्हणजे सेवा करणे.
राधाराणी इज द रिझर्वॉयर, द सोर्स ऑफ ऑल सर्व्हिस टू द लॉर्ड, लव्ह फॉर द लॉर्ड.
भगवंताप्रती सेवा आणि भगवंतांप्रती प्रेम याचे भांडार म्हणजे श्रीमती राधाराणी आहे.
एव्हरीथिंग एल्स विल बी टेकन अवे एट एनी मोमेंट.
इतर सर्व गोष्टी कोणत्याही क्षणी आपल्यापासून हिरावून नेल्या जातील.
रिसेंटली आय वॉज सिटिंग ऑन बँक ऑफ गंगा.
हल्लीच काही दिवसांपूर्वी मी गंगा किनारी बसलेलो होतो.
इट्स अ व्हेरी ब्युटिफुल डे.
खूप सुंदर असा दिवस होता.
सीइंग द फ्लो ऑफ मदर गंगा इन ऑल ऑफ हर स्वर्लिंग रिपलिंग वेव्स.
आणि गंगा मातेचा जो प्रवाह होता पाण्याचा तो अतिशय सुंदर होता. पाण्याचा खळखळ जो होता तो अतिशय आनंद देणारा होता.
And feeling her sanctified breeze.
आणि अतिशय पवित्र असा वारा वाहत होता.
I was thinking that there's no more wonderful place in the creation than this.
मी विचार करत होतो की संपूर्ण विश्वामध्ये इतकी सुंदर जागा कदाचित नसेल.
I looked up into the sky.
मी वर आकाशात पाहिलं.
And there were so many winging birds singing and trilling.
तर आकाशामध्ये अनेक सुंदर गाणारे पक्षी होते, किलबिलाट करत होते.
And high, high above all of them was a hawk.
आणि त्याच्याही वर उंच एक गिधाड होतं. Sasana.
Its reddish brown feathers shining in the sunlight.
Techi ji pankha hoti lalsar ashi ti chamkat hoti akashamade.
Gradually he was coming lower and lower and lower.
Ani atishay halu halu to ते गिधाड खाली खाली उतरत होतो.
With his wide wings spread out wide.
आणि त्याची अतिशय रुंद असे पंख होते ते घेऊन.
His green eyes scanning over the river.
आणि त्याचे हिरवे डोळे जे होते ते स्थिर झाले होते समुद्रावर.
Suddenly he launched into the river.
अचानक ते गिधाड जे आहे पाण्यामध्ये.
इन द रिव्हर आय सॉ अ स्ट्रगल.
ते पाण्यामध्ये गोता टाकला एकदम.
And he came out of the river with about a 1 foot fish in his claws.
आणि एक फूट मोठा मासा हां त्याने पकडलेला होता, ते पकडूनच बाहेर पडलं.
That fish was struggling and squirming for its life.
आणि तो मासा होता तो तडफडत होता जगण्यासाठी.
Hawk flew higher and higher and higher in the sky with the fish.
परंतु ते गिधाड आहे ते माशाला घेऊन उंच 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 आकाशात उडून गेलं.
So I was thinking, what is the lesson?
मी विचार करत होतो की काय यातून धडा शिकायचा.
In our complacency, we just go on with our routine life.
आपल्या आळशीपणामुळे आपण अतिशय दैनंदिन जीवन अगदी सहजपणे जगत असतो.
We go to work.
आपण कामावर जातो.
We come home.
आपण घरी येतो.
Whatever else we do, we eat, we sleep, we talk.
आपण खातो झोपतो बोलतो.
We come to pravachan.
आपण प्रवचनाला येतो असंच.
But at any moment,
पण कोणत्याही क्षणी,
the hawk of fate,
आ भाग्याचं गिधाड जे आहे,
can rip us right out of our comfortable situation.
ते आपल्याला फाडून टाकू शकतं.
Tragedy,
शोकांतिका,
crisis,
संकट,
death,
मृत्यू,
can hit anybody at any time.
कोणत्याही क्षणी आपल्याला आघात करू शकतो.
But we just go on with our life.
आपण मात्र सहजपणे जीवन जगत असतो.
How many millions of times of day is there life changing experiences on people who do not expect it?
लोकांच्या जीवनात अनेक असे प्रसंग येतात अगदी जीवन बदलणारे ज्याची त्यांनी कधीच अपेक्षा केलेली नसते.
Just like this rain now.
ज्या प्रकारे आता पाऊस येत आहे.
All of us are just sitting thinking, oh, such a nice sky and such a nice day.
आपण आता बसून विचार करत होतो किती सुंदर आकाश आहे, किती सुंदर हवा आहे.
But without any warning, rain is pouring upon us.
कुठल्याही सूचनेशिवाय अचानक पाऊस कोसळू लागलेला आहे.
Ripping us out of our comfortable environment.
आणि अतिशय सुविधाकारक जे वातावरण आहे बिघडून टाकलेलं आहे.
The hawk of fate.
भाग्याचं गिधाड.
Can come in the form of rain or fire.
जे कधी पावसाच्या रूपात येतं, कधी अग्नीच्या रूपात येतं.
Or the death of a loved one.
आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या रूपात.
Sudden automobile accident.
आणि अचानक मोठा अपघात होतो.
Disease.
आजार.
So many.
अनेक गोष्टी.
So all the blessings of Lakshmi in this world are guaranteed in time to be stolen away by the hawk.
लक्ष्मी जी सर्व जी भौतिक भाग्य आहेत जी ती प्रदान करते, खात्री आहे की भाग्याचं जे गिधाड आहे या सर्व गोष्टी हिरावून नेणार आहे.
सो वाय नॉट सीक दॅट विच इज फॉर एव्हर.
अशी गोष्ट प्राप्त करण्याची अभिलाषा का करू नये जी कायम स्वरूपी आहे, भक्ती.
And Lakshmi Devi herself in the form of Srimati Radharani has appeared in this age of Kali. Lord Chaitanya is Krishna in the mood of Radha.
तीच लक्ष्मी जी राधाराणी आहे ती चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आलेली आहे.
To distribute the blessing that she values more than anything else, love for Krishna.
राधाराणी या रूपात येते की ज्याला सर्वात महत्व तिने दिलेलं आहे असं कृष्ण प्रेम अनुभव करण्यासाठी.
In such a simple way.
अतिशय सोप्या पद्धतीनं.
By just chanting the holy names.
फक्त हरिनामाचा जप आणि कीर्तन करून. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
Lord Chaitanya Mahaprabhu said in Navadvip Dham that I have incarnated in this world to bring a great rainstorm of love of God through Harinam Sankirtan.
Chaitanya Mahaprabhu ni Navadvip madhe ashi ghoshna keli ki ya jagamadhe mi alelo ahe krishna premacha paus jo ahe tacha varshav karnyasathi.
So let us chant and be happy.
Krupaya hare krishna kirtan kara, jap kara ani anandi bana.
And Mahalakshmi will, her heart's most treasured fortune, her love for Krishna, she will shower upon us like rain.
Ta Mahalakshmi tichya hrudayatil जी महान संपत्ती आहे कृष्ण प्रेम तिचा सर्वांवर वर्षाव करेल.
Param Vijayate Sri Krishna Sankirtanam. This chanting of the holy name is the prime benediction that that Radha and Krishna, Lakshmi Narayan, Sitaram have given the world.
आणि हरिनाम संकीर्तन म्हणजे या युगातील सर्वश्रेष्ठ वरदान आहे सीताराम लक्ष्मी नारायण राधा कृष्ण यांनी प्रदान केलेलं.
Why?
का?
Because anandam buddhivardhanam, after cleaning the heart, it awakens the real pleasure that we are all seeking.
का? कारण या हरिनाम संकीर्तनामुळे जेव्हा हृदय शुद्ध होतं आपल्या हृदयात आपण अतीव आनंदाचा अनुभव करू शकतो.
Go Premanandi.
Hare Hare Bo.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. But those who are suffering in the rainstorm of material energy can take shelter of Krishna's abode.
जे भौतिक जगातील दुःख रूपी वर्षावापासून त्रस्त झालेले आहेत त्यांनी या सुंदर कृष्ण मंदिराचा आश्रय घ्यावा. हरी बोल.
What should we do?
We'll go inside and
kirtan, and we have 20 minutes children program also planned.
हरे कृष्णा. तर आत तथा मंदिरच्या हॉलमध्ये कीर्तन होईल आणि त्याचबरोबर लहान मुलांचं रामलीलेवरती 20 मिनिटाचं सुंदर नृत्य नाटिका आहे.